चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझील, इथेनॉल लॉबीचा इंधन आयात प्रतिबंधावर जोर। ब्राझीलच्या लोअर हाऊस काँग्रेसच्या इथेनॉल लॉबीकडून 90 दिवसांसाठी गॅसोलीन, डिझेल आणि इथेनॉलच्या आयातीला रद्द करण्यासाठी एक विधेयक आणण्यावर जोर दिला जात आहे। राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी गॅसोलीन कर वाढवण्याच्या मागणीला नकार दिला। काँग्रेसच्या अर्नाल्डो जार्डीम यांच्या अनुसार हे विधेयक हायड्रोजन इथेनॉलच्या मागणीला गती देण्यासाठी गॅसोलीन पुरवठ्याला कमी करेल। व्यापार सचिवालयाच्या आयात निर्यात डेटाबेस कॉमे कॅसेटच्या अनुसार एप्रिलमध्ये ब्राझीलमध्ये इथेनॉलची आयात 144.4 मिलियन लिटर पर्यंत पोहोचली आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 37% कमी आहे। कोरोनामुळे ब्राझीलच्या इथेनॉल उद्योगाला मोठं नुकसान होत आहे, ज्यानंतर उद्योगानं सरकारतर्फे दिलासा पॅकेजची मागणी केली होती, पण राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी ती नाकारली।